हाय, माय नेम इज राज गोखले. अंको होगा आई बोलतो मराठी आणि नाव पण नीट सांगतो. नमस्ते, माझं नाव राज गोखले. जन्म अमेरिकेत गोखलांच्या घरी, त्यामुळे घरी मराठीत बोलायचं आणि बाहेर इंग्लिशमध्ये. काय त्रास म्हणून सांगू. शाळेत गेल्यावर जर गोखले म्हटलं तर ते स्पेलिंग विचारतात, म्हणजे आणखीन त्रास. जर मी गोखले म्हटलं तर त्यांनाही सोपं आणि मलाही. पण आमची आई म्हणते, नाही गोखलेच म्हणायचं, नावरून आठवलं. आमच्या बाबांचा एक मित्र आहे षणमुख आप्पन, एकदा फोनवर फोन बोलत होते, स्पीकर फोन ऑन होता आणि मी तिथेच काढत होतो. मग ती एक बाई म्हणाली, सर हॅव यू स्पेल युअर लास्ट नेम? काका म्हणाले, इट्स एफ याप पायनाप यग्यम इफ पायनाप उद्यम याफ याप. आणि त्यांचं चाललं होतं. शेवटी ती बाई म्हणाली, सर हॅव मेनी ॲपल्स अँड पायनॅपल यू हॅव इन माय नेम? आता माझ्या आईची मैत्री किंमत सांगू. मी हल्लीच भारतातून आली, तिला घेऊन आम्ही स्टारबक्स मध्ये गेलो. आईने चहा मागवला आणि मावशीने कॉफी. मग ती काउंटरवरची बाय माली म्हणाली, विल बी कॅपचिनो लाटे मोचा डिकॅफ. मावशी म्हणाली, ओह नो 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 नो, आय डोंट वॉन्ट ऑल दॅट, आय जस्ट वॉन्ट माय कॉफी, थँक यू. त्याच माझ्या कोणतरी विचारलं, तुला जेट लॅग लागलं का? मावशी म्हणाली, नाही फक्त सवल लागला. नक्की ती मराठी मीडियमने शिकली असणार आमच्या आईसाठी. मला वाटतं आमच्या आईलाच येत नाही, म्हणून ती सारखी म्हणत असते, मराठीत बोला मराठीत बोला. हे तर काहीच नाही, आता ती आम्हाला लिहायला शिकायला शुभमची चक्रमय टाकते. आधी ती आम्हाला शिकवायची, पण आता चिकाण नाटकांमुळे तिला वेळ मिळतात ना. तरी बाबा नेहमी म्हणतात, नाटकाला हो का म्हटलं, स्वतः ऐकत नाही बाबांच. आणि मला नेहमी म्हणते, बाबांच रोज ऐकायचं. पण मला तर ती नाटक करते तेच आवडत, कारण तर मग ती नाटक नाही करते तर मग रोज आमच्या मागे असते, कधी या क्लासला पाठव कधी त्या. आधी नेहमी मला कराटेच्या क्लास मध्ये टाकलं. आता मी काय कराटे शिकून शिकून काही उपयोग आहे का? तर एक जाड मुलगा आला समोर शाळेत तर मी सगळं कराटे विसरून जातो. मध्येच त्यांनी मला पियानोच्या क्लास मध्ये टाकलं, अर्धा तासाचा क्लास. समोर टीचर आणि बाहेर आई, जर चुकून आईकडे बघितलं तर ती डोळे मोठे करून तिच्याकडे बघ तिच्याकडे बघ म्हणते. आणि गाडीत नेहमी म्हणते, $35 भरतो आपण. मग झालं काय, माझे पियानोचे नोट्सच नाही लक्षात राहिलं. पण मी $35 भरतो ते छान लक्षात राहिलं. आता मी इथे तुमच्याशी काय बोलतोय, मला बास्केटबॉलच्या क्लास मध्ये जायचं आहे. बाय आणि बाय द वे, मला मराठी असणं आवडतं, कारण पैसे मिळायला आम्हाला काही चोज नाही करावा लागत इथल्या मुलांसाठी, फक्त वाकून नमस्कार करायचा. मोठे देतातच पैसे, आणि पैसे नाही दिले तर आशीर्वाद देतात. शेवटी काय, आशीर्वाद प्राइसलेस. एंड फॉर एव्हरीथिंग एल्स आय हॅव माय डॅड मास्टर कार्ड.